सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. संग्राम बोलतो पुणेकर खुर्द मध्ये. आजचा विषय, नंबर आधी नोट करून घ्या 6608093 5 किंवा facebook.com/rjsangram रेड एफ एम. तिथे जाऊनही तुम्ही तुमची उत्तरं, पोस्ट, ओपिनियन्स देऊ शकता. उडता पंजाब नावाचा सिनेमा लवकरच रिलीज होतोय. आता तो लवकर होणार आहे का उशिरा माहीत नाही, कारण फिल्ममेकर अनुराग कश्यप म्हणतोय की माझ्या फिल्ममध्ये खूप काहीतरी 89 वगैरे कट सेन्सर बोर्डने केले, त्यांचे चुकीचे, तसं करू नये. या फिल्मला थोडासा विरोधही होतोय, कारण या फिल्ममध्ये, ज्यामध्ये बाय द वे हे गाणं आहे जे आपण थोड्याच वेळात वाजवतोय, पंजाब मधल्या ड्रग्सच्या प्रॉब्लेमवरती हा पिक्चर आहे. आता एक्झॅक्टली तो काय आहे, का पब्लिसिटीसाठी तो पॉईंट पुढे केलाय, पण ऍक्च्युअली वेगळंच काहीतरी लव्ह स्टोरी वगैरे असेल का काय, की काय आपल्याला काही माहीत नाही. पण आणि सेन्सर करावं की करू नये हा विषय सुद्धा वेगळा. मला तुम्हाला विचारायचं की पंजाब बद्दल खूप ऐकायला मिळतं की तिथे ड्रग्ज मिळतात, खूप नीट लवकर मिळतात, नीट म्हणतो मी, लवकर लगेच मिळतात, सहजासहजी मिळतात, आणि तिथे खूप मोठं प्रपोर्शन पॉप्युलेशनचं. एक्झॅक्ट फिगर्स आर ऑफकोर्स इन कॉन्ट्रोवर्सी, दॅट्स द होल पॉईंट ऑफ द कॉन्ट्रोवर्सी. काही म्हणतात 70% युवक तिथले नशेखोर आहेत किंवा नशेला बळी पडलेले आहेत. मला पुण्याबद्दल विचारायचं आहे, पुण्यात ड्रग्जचा काय सीन आहे हो? तुम्ही नाव सांगू नका तुमचं, ते आपण अनॉनिमस ठेवू वाटलं तर. पण तुम्हाला असं वाटतं का की पुण्यात सहजासहजी ड्रग्ज मिळतात? मग ते अफीम, गांजा, चरस, काय कोकेन, हेरॉईन वगैरे हे सगळं असतं, हे मिळतं का सहजासहजी? तुम्हाला माहिती आहे का की तुमचे काही मित्र हे करतात, किंवा याच्याबद्दल तुम्हाला एकंदरीत काय वाटतं? मग पुण्यात का कमी? एक तर बॉर्डरचा विषय आहे, पाकिस्तानमधनं सहजासहजी ते मिळतं, फुकटच ते टाकतात असंही म्हणतात. पण काय वाटतं पुण्याच्या ड्रग सीनबद्दल, हे थोडंसं खुलून मला सांगाल का? आणि त्याच्या आधी तुम्हाला चार गाण्याचे पक्के ऐकायला मिळतील, ज्याच्या नंतर अर्थात उडता पंजाबचं गाणं. 6608093 5 हा नंबर आहे. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम द जाते रहो.